93.5 रेड एफ एम वर 8:18 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं जाणून घेण्याची वेळ झाली आहे. आजच्याच दिवशी 1806 कोलकाता विद्यापीठ स्थापनेत सहभाग असलेले अलेक्झांडर डफ यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1835 मध्ये इंग्लिश भौतिकी विज्ञ हेनरी केटर यांचं दुःखद निधन झालं होतं. आजच्याच दिवशी मौनी विद्यापीठाचे माजी कुलपती गांधीवादी विचारवंत सखाराम जगन्नाथ भागवत यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी 1920 झालं होतं. आणि आजच्याच दिवशी टांझानियाचा प्रजासत्ताक दिन असतो. 1964 ही घटना टांझानियामध्ये घडली होती. आज का दिन बहुत खूबसूरत है. इस दिन को सलाम करते हुए एक ट्रैक हाई हील्स पे नचे फ्रॉम की एन का थोड़ा सा गाना आता है. फिलहाल शेंडी बजाते रहो.